सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर वही आवाज लेकिन नए अंदाज और नए कपड़ों के साथ।
लाइट्स कैमरा एक्शन, शुद्धि के साथ। लाइट्स कैमरा एक्शन।
एग्जैक्टली क्योंकि आज से मैं आपको सुनाने वाली हूँ कलाकारों की लाइफ की कहानियाँ, ऐसे किस्से जो शायद ही आपने कभी सुने होंगे, कुछ मेरी जुबानी तो कुछ खुद कलाकारों की जुबानी। म्हणजे अगदी सांगायचं झालं तर ज्यांच्या हनुवटीवरची मस आणि केसांमधून जाणारी पांढरी पट्टी ही त्यांच्या एवढीच फेमस आहे। ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट वेटरन येट एवरग्रीन ऍक्ट्रेस अरुणा इराणीजी, ज्यांनी पैसे नाही तर कशाच्या आमिषापायी केली होती पहिली फिल्म आणि तेही दिलीप साब यांच्यासोबत। त्यासोबतच करणार तुम्हाला आज पॉप्युलर ॲक्टर जितेंद्र जोशीने ॲक्टिंग या क्षेत्रात येण्यापूर्वी कुठले कुठले जॉब्स केले होते आणि कुणी दिलेली अंगठी ठरली होती श्रेयस तळपदेसाठी अनलकी इतकी की त्याला काय करावं लागलं हे पण करणार आजच्या लाईट्स कॅमेरा ॲक्शनमध्ये। त्यामुळे स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफएम, बजाती रहो सुपर हिट्स 93.5 रेड एफएम।
लाइट्स कैमरा एक्शन, शुद्धि के साथ। लाइट्स कैमरा एक्शन।
मी कलाकार श्रुति और मैंने आपको कहा था कि मैं आपको सुनाने वाली हूँ कलाकारों की कहानी, कभी नेगेटिव तो कभी पॉजिटिव रोल में हमने जिनको देखा, पण आजही ज्यांची एनर्जी यंग जनरेशनला लाजवेल अशा अरुणा इराणी यांची बॉलिवूडमध्ये कशी झाली होती एंट्री, आईका हा किस्सा।
मैं 9 साल की थी और सब बिल्डिंग में से ना दिलीप साहब ने कुछ ऑडिशन के लिए कुछ 500 बच्चे बुलाए थे, तो हमारी बिल्डिंग से भी जमा कर गए, तो हमको कोई इंटरेस्ट नहीं था। पर उसने बोला देखो वेफर मिलेगा और कोको कोला मिलेगा, उस जमाने में कोको कोला होता था।
अच्छा,
हम तो अपने वेफर और कोको कोला पे टूटे हुए थे, तो उधर से आवाज आई ए लड़की ए लड़की, तो मैं पलट के देखी, फिर मैं बोली मेरे को नहीं बुलाया, फिर एक बार हाँ हाँ सुनो तुम्हें ही बोल रहा हूँ
क्योंकि तो वेफर्स खाने में बिजी थी
मुंह जरा पोछ लिया, पोछ के उधर गए, इधर आओ, जरा नमस्ते किया, पैरी पहना किया, बोले नाम क्या है तुम्हारा, अरुणा ईरानी, अच्छा काम करोगी फिल्म में, हाँ दिलीप साहब ने पूछा, ऑडिशन देने दिलीप साहब ले रहे थे, तो काम करोगी, मैंने कहा करूंगी, डरोगे तो नहीं, खाली मुंडी हिली नहीं, अच्छा ये डायलॉग बोलो कि आ बाबा मुझे तो बहुत डर लगता है, तो मैंने भी बोला आ बाबा मुझे तो बहुत डर लगता है, तो उन्होंने मेरा नाम शॉर्टलिस्ट कर दिया।
क्या बात है, मतलब बचपन से ही नौटंकी थी
यार, तो क्या धंधा ही होता।
तो ऐसी हुई थी इनकी बॉलीवुड में एंट्री। पण एक्टर बनण्यापूर्वी काय होता जितेंद्र जोशीचा स्ट्रगल, ऐका ह्या ब्रेक नंतर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम, बजाते रहो सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर। वेलकम बॅक टू
लाईट्स कॅमेरा ऍक्शन, शुद्धि के साथ। लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
तुम्ही कलाकार श्रुती आणि तसं तर जितेंद्र जोशी म्हणजे कवी मनाचा माणूस, ज्याला मी त्याच्या सुरुवातीच्या करिअरच्या दिवसापासून ओळखते, म्हणजे अगदी झब्बा जीन्स आणि हातात शबनम घेतलेला असं मी जितेंद्र बघितलं आहे, आणि त्याच्या मेहनतीमुळे आज बॉलिवूडमध्ये इतका फेमस झाला आहे की शाहरुख आणि सैफ अली खानसोबत तो आता काम करतो आहे। सो त्याने त्याच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये काय काय कामं केली होती ऐका।
मी खूप जॉब केलेले आहेत, मी मैसूर सँडल सोप विकायला यायचो इकडे आणि मी नानापेठेत राहत असे आणि मी खूप जॉब केले होते अगं, मी इथे महर्षीनगरला एक श्री मेडिकल म्हणून मी तिथे मेडिकल शॉपमध्ये काम केलेलं आहे, मी वाईन शॉपमध्ये काम केलेलं आहे, मी संध्यानंद पेपर विकायचो, त्यानंतर मी साडी फॉल वगैरे माझी आई लावायची तर मी त्याची कामं केलेली आहे, काजे कशाला म्हणतात ते आता हल्ली माहिती नसेल पण जी बटणं असतात ती बटणं ज्या भोकामध्ये जातात त्याला काजे असं म्हणतात, त्याची कामं केलेली आहेत, मी लाईटचे जे बोर्ड असतात स्विच बोर्ड्स ते कापण्याची कामं करायचो, मी लाईटच्या ज्या बल्बच्या माळा असतात ज्या दिवाळीला आपण सोडतो त्या तयार करायचो त्याची कामं करायचो, मी खूप कामं केली आहेत, मी कामं खूप केली आहेत
आणि म्हणूनच आज तो इतका डाऊन टू अर्थ आहे आणि आज इतका सक्सेसफुल माणूस आहे। पण तुम्हाला आता कळणार आहे की श्रेयस तळपदे ह्याला कुणी एक अंगठी दिली होती की जी त्याला अनलकी ठरली, ऐका हा कमाल किस्सा ह्या ब्रेक नंतर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम, बजाते रहो। आपका टाइम तो अच्छा चल रहा है क्योंकि आप सुन रहे हो
लाइट्स कैमरा एक्शन, श्रुति के संग लाइट्स कैमरा एक्शन।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती, आणि ऍक्च्युली हे म्हणायचं कारण तुम्हाला कळेलच, कारण श्रेयस तळपदेचा एक किस्सा मी तुम्हाला ऐकवणार आहे। काय ना, एक तर मला द लायन किंग मधला श्रेयसचा तो टिमॉन नावाच्या कॅरेक्टरला दिलेला व्हॉइस इतका आवडलाय, पण कधी काळी श्रेयसने सक्सेस मिळवण्यासाठी चक्क घातली होती अंगठी। कोणाचा ऐकून ऐका, तू कधी ज्योतिषाकडे तुझा हात दाखवलास का?
हो बऱ्याचदा, इनफॅक्ट सगळं व्यवस्थित चालू होतं आणि माझा एक मित्र बोलला तू हात में ना पुखराज पहनना चाहिए, पुखराज तू हात दिखा अपने ये गुरुजी है और तू देख फिर यहाँ से कहाँ चला जाएगा। पुखराज घातला हातामध्ये आणि घातल्यानंतर मला एक साधारण महिन्याभरामध्ये मराठी फिल्मची ऑफर आली, चंदू सरांचा फोन आला, मी भेट नावाची फिल्म करते तू करशील का? म्हटलं पुखराज इज वर्किंग बॉस भेट। आणि ती फिल्म झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू असं लक्षात आलं की जी कामं आहेत ती सगळी बंद होत आहेत, पुखराजचं काही होत नाही,
पुखराजने बोलणं बंद केलं।
एक्झॅक्टली, मग मला कोणीने सांगितलं अरे या बोटात का घातलंय, तिसऱ्या बोटात घालायचं, अरे तिसऱ्या बोटात घालायचं, चौथ्या बोटात घालायचं, असं मी ते सगळं केलं आणि मग काहीच झालं नाही। सो मी फायनली ती अंगठी काढली आणि तेव्हा आय वॉज डेटिंग दीप्ती, तर मी तिला विचारलं मी ही फेकून देतोय तुलाही हवी आहे का काय? ती बोलली नाही आपण फेकून देऊ, फक्त आपण ते सोनं काढून घेऊ।
त्याला म्हणतात बायको। म्हणजे ह्या गोष्टी फक्त आपल्यासोबतच नाही तर कलाकारांसोबत देखील होतात, पण आजच्या ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे RUTIIRED FM ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे। इनफॅक्ट तुम्ही मला DM करू शकता, डायरेक्ट मेसेज करू शकता ऑन माय इन्स्टा हँडल आरजे श्रुती, RJSHRUTIII ह्या नावाने माझं हँडल आहे। 93.5 रेड एफ एम बजाते रहो।